चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांना मिळणार उसाचा दुसरा हप्ता। उसाचा पहिला हप्ता 2300 रुपये जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी आता साखर निर्यात अनुदान, बफर स्टॉक आणि ट्रान्सपोर्टवरील 200 ते 250 रुपयांचं अनुदान वगळून दुसरा हप्ता देण्याची घोषणा केली आहे। दुसऱ्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर 350 ते 600 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील साखर कारखानदारांची महत्त्वाची बैठक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयात झाली। केंद्र सरकारनं साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावर बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आलं, तर शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता देण्यावर सकारात्मक चर्चा झाली। सध्या एखाद्या साखर कारखान्यानं निर्यात केल्यास प्रति क्विंटल 180 रुपये 80 पैसे अनुदान मिळणार आहे। तसंच बफर स्टॉक केल्याबद्दल प्रत्येक पोत्यामागं किमतीच्या 12% अनुदान मिळतं। निर्यात साखरेच्या वाहतुकीसाठी प्रति क्विंटल 80 रुपये अनुदान मिळतं। साखर निर्यात, बफर स्टॉक आणि वाहतूक अनुदानाची 200 ते 250 रुपये रक्कम साखर कारखान्यांना मिळते। अनुदानाची ही रक्कम वगळून कारखानदारांनी दुसरा हप्ता देण्याची तयारी केली आहे। पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळण्याचे संकेत आहेत। मात्र FRP ची उर्वरित रक्कम केंद्राचं अनुदान मिळाल्यानंतरच मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान केंद्र सरकारनं साखर विक्रीचा किमान दर 31 रुपये किलो केल्यामुळं FRP ची रक्कम देण्यासाठी दिलासा मिळाल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्या FRP मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो 35 रुपये करावा अशी मागणी साखर उद्योगातून होत होती। आता प्रति किलो साखर कारखान्यांना 2 रुपये ज्यादा मिळणार आहेत। तसंच साखरेच्या मूल्यांकनातही वाढ होणार असल्यानं बँकांकडून कर्जाची रक्कम वाढवून मिळणार आहे। दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दबावानंतर साखर कारखान्यांनी उर्वरित FRP च्या बदल्यात साखर देण्याची तयारी दर्शवली आहे, पण त्याला कितपत प्रतिसाद मिळतो याविषयी शंका उपस्थित केली जात आहे। पण किमान विक्री दरात झालेली वाढ आणि साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यासाठी दाखवलेली तयारी यामुळे साखर उद्योगात आनंदाचं वातावरण आहे।